हाँ सर, अभिषेक बोलता है, फाइनेंस सिस्टम। ओके, डिटेल्स मी व्हॉट्सअपवरती ब्रोशर वगैरे पाठवलं होतं, अजून त्याच्यामध्ये काही रिक्वायरमेंट असेल तर सांगू शकतो, मी व्हॉट्सअपवर पाठवतो डिटेल। मी तिन्ही प्रोजेक्ट पाठवले होते, रिच वन पाठवलंय, अजूनच आणि ब्रॉडवेचं। आपण ते रिचमंड डिस्कस केलं होतं, त्या दिवशी तुम्ही बघणार पण होतात म्हणजे एकदा जाऊन, मतलब तुम्ही जिथं प्लॅन केलं। अरे बापरे, बर बर बर, ओके। कारण तिथे आहे ऑप्शन चांगले, म्हणजे लोकेशन पण चांगलं आहे। बघा भाई, या वीकमध्ये समजा मग तुम्हाला म्हणजे बाहेर जाऊ देतात का सोसायटी मधून? नाही, ओके बर ओके ओके। बघा म्हणजे या वीकमध्ये समजा झालं, तुम्ही समजा इनकेस जर बाहेर पडला तर मला फोन करा, विजिट करता येऊ शकेल, मग सांगून देईन तिकडे, तुम्ही येऊन जाईल सर, काय अडचण नाही। रॉ फ्लॅट बघता येईल आपल्याला, पण तसं त्याच्यावर आयडिया घेता येईल तुम्हाला अगदी, समजा कधी बघा म्हणजे करू शकतो थोडं डे टाइम मध्ये आलात ना तर आपण बघता येईल जाऊन साईड वरती, फक्त तर रॉ असेल एवढं। तशी तशी बऱ्यापैकी कल्पना आहे, कारण सॅम्पल म्हटलं खूप वेळ लागेल सर, 15 दिवस महिनाभर तरी लागेल। तोही ऍक्च्युली क्लबिंग ऑप्शन तो होतो ना, त्यात तो प्रॉपर तुमचा नाही होतो। थ्रीचा पण नाही, थ्रीचा तर मॅच करत आहे आपण, आपण काय करतो दोन टू बी एच के क्लब केल्यानंतर जो 4 BHK तयार होतो ना त्याचा फ्लॅट तयार करतो। हा, आणि थ्रीचं तुम्हाला तसा कल्पना येऊ शकेल, थ्रीचं कसं आहे की तोपर्यंत फिनिश होईल बरं की अजून एक 4-5 दिवसामध्ये बऱ्याच तिथं फ्लोरिंग वगैरे झालेलं आहे, थोडस अजून काही दिवस तसा आयडिया येतो, 3 BHK आयडिया येऊन जाईल। ठीक आहे, चालेल सर, ओके।